कविना मरी पारे ना आमे दुहे उदाहरण
ये आकाश